ओम शांति। आज आपण सर्वजण मानसिक स्वास्थ्यासाठी भरपूरच प्रयत्न करत आहात। प्रत्येकाला असं वाटतं की आपलं जीवन हे स्वास्थ्यमय असावं। खरोखर ही जी भावना आहे ही असावं असं वाटत आहे तर पूर्णत्वाला जाणारच ना, आणि म्हणून या स्वास्थ्यासाठी आवश्यकता जी आहे ती आहे शांतीची। परंतु ही शांती कशी मिळेल यासाठी आपण सर्वजण सर्व ठिकाणी धडपड करत आहोत, परंतु इतकी धडपड आणि कष्ट करण्याची काहीही गरज नाही आहे। थोडंसं पहा की आपल्याला जर खूप तहान लागली तर आपण नक्कीच काय करत असतो, पाण्याकडे लक्ष देत असतो, आणि जे सुंदर पाणी वाहत राहणारं की ज्याच्या अनेक लाटा येत आहेत, अनंत स्वरूपाचा तो समुद्र पाहिल्याबरोबर मन प्रसन्न आणि शांत होऊन जातं। त्या शांतीच्या वातावरणामध्ये सदाच आपल्याला राहावंसं वाटतं। थंड पाणी तहान लागल्यावर पिल्याबरोबर एकदम तन पण शांत आणि मन पण शांत होऊन जातं। त्याचबरोबर आपण थोडंसं आता धरती मातेकडे बघा। आपल्याला जेव्हा खूप भूक लागते त्यावेळी या जमिनीतून निघालेलं धान्य भोजनाच्या स्वरूपामध्ये आपण जेव्हा घेतो त्यावेळी आपल्याला खरोखर असं एकदम तृप्ततेची भासना वाटते आणि असं वाटतं की खूप काहीतरी मला मिळालेलं आहे, मन एकदम प्रसन्न आणि शांत होऊन जातं। खूप गर्मी व्हायला लागली आणि खूपच असं अस्ताव्यस्तपणा वाटायला लागला तर आपण खुला अगदी हवेमध्ये जेव्हा जातो त्यावेळी आपल्याला एकदम शीतलतेचा अनुभव येतो आणि वाटतं की किती छान हवा आहे, माझं मन एकदम खुश आणि आनंदी झालेलं आहे आणि एकदम मन आपलं शांतीमध्ये निघून जातं। एकदम आपल्याला खूप खूप अशी थंडी वाजायला लागली की त्या थंड वातावरणापासून स्वतःला आपण सुरक्षित ठेवण्यासाठी अग्नीजवळ जातो तर अग्नीसुद्धा आपल्याला एवढा सुंदर गरम वातावरण ते आपल्या थंडीला घालवून टाकतं आणि आपलं मन पूर शांत, तन सुद्धा एकदम शांत होऊन जातं। या सर्वापासून तयार होणारा निसर्ग आणि त्या निसर्गामध्ये असलेलं पण अनंत स्वरूपाचं आकाश, कधी कधी मनामध्ये हलचल आली किंवा काही प्रसंग समस्या आपल्या समोर येत राहिल्या की आपण एक क्षणासाठी दोन क्षणासाठी एकांतामध्ये जातो, नकळतच आपलं लक्ष आकाशाकडे जातं। अनंत स्वरूपाचं ते आकाश पाहत असताना आपण सर्व काही विसरून जातो। त्या आकाशामध्ये असलेले सुंदर चमकणारे तारे की जे कधीही एकमेकाशी झगडा वादविवाद न करणारे, की सतत शीतलता आणि प्रसन्नता देणारे आणि त्याचबरोबर सतत प्रकाश देणारा सूर्य की जो पाहिल्याबरोबर आपलं मन जागृत होतंय आणि आपल्याला वाटायला लागतं की खरंच आपण पण या सूर्यासारखं सर्वांना प्रकाशित केलं पाहिजे। अनंत स्वरूपाच्या त्या आकाशामुळं आपण अनेक काही सुंदर गोष्टी मनामध्ये आणून स्वतःला पूर्ण शांत करून जातो आणि या सर्वातून निर्माण होणारा हा निसर्ग की जो सर्व ठिकाणी हिरवागार रूपामध्ये पसरलेला आहे आणि हे सुंदर हिरवं वातावरण आणि त्या हिरव्या वातावरणात सुगंध देणारी सुंदर फुले फळं आणि त्याचबरोबर त्या निसर्गामध्ये असणारी सुंदर सरोवरामध्ये असलेली कमळं, हे सगळं पाहिल्यावर आपण स्वतःला, स्वतःच्या देशाला, स्वतःच्या संसाराला पूर्ण विसरून जातो आणि एकदम मन प्रसन्न आणि शांत होते। एकंदर सांगण्याचा हेतू हा आहे की या सर्व प्रकृतीच्या द्वारे आपणच तयार झालेलो आहोत आणि या प्रकृतीचा अनुभव करणारी आपल्यामध्ये जी काय मी म्हणणारी पॉवर आहे ही पण मुळातच शांत स्वरूप आहे आणि म्हणूनच आपण शांती आपल्याला हवी आहे असं म्हणत राहतो. आणि म्हणून म्हणताना संत म्हणतात की शांती आहे तुझं पाशी तू जागा चुकलाशी. अशी एक गोष्ट पण सांगितली जाते की एक महाराणी आपल्या गळ्यातला हार शोधत होती आणि शोधत असताना तिला तो कुठंच हार सापडला नाही आणि शोधण्यामध्ये जवळजवळ 2 तास गेले. त्यानंतर एक दासी तिच्या समोर आली आणि तिने विचारलं राणी साहेब आपण काय शोधत आहात. तर तिने सांगितलं की मी हार शोधत आहे. तो हार तुमच्याच गळ्यामध्ये आहे. आणि ज्यावेळी तिने आपल्या गळ्याकडे पाहिलं तर खरोखर हार गळ्यामध्येच होता. अशा प्रकारची ही कथा सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण शांतीसाठी भटकायला लागलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आपलं स्वास्थ्य घालवायला लागलोय. परंतु इतकं स्वास्थ्य मिळवण्यासाठी आणि शांतीसाठी भटकण्याची गरज नाही तर मुळातच आपण सर्वजण शांत स्वरूपातच आहोत. आपली सर्वांची मूळ अवस्था ही शांतिमय आहे आणि म्हणून कुठेही न जाता आपण पूर्ण आपल्यासाठी एक मंत्र आचरणामध्ये आणा. जसं आपल्याला कधी रोग असेल किंवा काही त्रास असेल किंवा काही ग्रहदशा आपल्या पाठीमागे असतील तर आपल्याला काही महात्मा आणि धर्मात्मा मंत्र देण्याचं कार्य करत असतात. तसं आपल्या या स्वास्थ्यासाठी एक सुंदर मंत्र आहे आणि तो मंत्र आहे ओम शांती. ओम शांती हा शब्द पण आहे आणि याला मंत्र पण म्हणता येईल. परंतु या ओम शांतीचा अर्थ सहजरित्या जर समजून घेतला तरच आपल्याला नक्की आपल्या जीवनामध्ये खरं स्वास्थ्य प्राप्त होईल. ओम हा शब्द शुभ मानला जातो आणि हा शब्द सर्व ठिकाणी वापरला जातो. भक्ती मार्गामध्ये सर्व भक्त ओमचा ध्वनी करत राहतात. व्यायाम करण्याच्या आधी सुद्धा ओमच्या ध्वनीच्या द्वारेच सुरुवात होत असते. तशाच प्रकारे इतर काही क्षेत्रामध्ये सुद्धा धर्मामध्ये सुद्धा ओमला फार महत्व आहे आणि म्हणून ओम हा महत्वशाली का कारण आपल्या सर्व या जगाचा अनुभव करणारी आणि सर्व गोष्टींचा अनुभव करणारी शक्ती जी आतमध्ये आहे ही मुळातच ज्याला प्राण म्हटलं जातं त्याचा खरा अर्थ ओमचा मी आत्मा आहे. हा प्राण म्हणजेच आत्मा आणि या आत्म्यालाच ओम म्हटलं जातं. ओम या शब्दाचा खरा अर्थ ईश्वरानं आम्हाला सर्वांना हा दिलेला आहे की हे बच्चे तू एक छोटासा अतिसूक्ष्म शक्ती आत्मा आहेस आणि ही आत्मा मुळातच शांती म्हणजे शांत स्वरूप आहे. मुळात त्या शक्तीचं रूप जे आहे ते एकदम शांतीच आहे आणि म्हणून या ठिकाणी मूळ अवस्था आपली शांतिमय आहे. हे जर आपण लक्षात ठेवून ही समज आपल्या स्मृतीमध्ये ठेवून जर कर्म करत राहिलो तर नक्कीच आपण काय होणार शांतिमय होणार. आणि म्हणून या ठिकाणी महत्वाची ही गरज आहे की ओम शांती हा मंत्र आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवा आणि जेवढं लक्षात ठेवाल तेवढं प्रत्येक वेळेला कुठलीही समस्या आली की ओम शांती असं एकदम शांत होऊन म्हणा. त्याचबरोबर जर कुठलीही घटना घडली ओम शांती. काहीही आपल्याला मिळालं तरी सुद्धा ओम शांती. नाही मिळालं तरी सुद्धा ओम शांती. अशा प्रकारे जर खरोखर प्रत्येक वेळेला हा मंत्र आपण जपत राहिला तर नक्कीच आपल्याला मानसिक स्वास्थ्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शांती हा मूळ पाया मानसिक स्वास्थ्याचा आहे. आणि म्हणून शांतीसाठी कुठं आपल्याला भटकण्याची गरज नाही आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. शांती म्हणजे एक प्रकारे सुंदर सत्य समज जेव्हा आपल्या आतमध्ये येईल तेव्हा खरी शांती मिळेल. शांती म्हणजे आपल्या घरामध्ये जर एक प्रकारे कोणी वादविवाद करत नसेल तर शांती नव्हे. किंवा आपल्या घरामध्ये सर्वजण चांगल्या विचाराचे असतील तर मी शांतीमध्ये आहे असं म्हणता येणार नाही. समजा मी कायम मौन करत असेन तर मी शांतीमध्ये आहे असं मी म्हणते, परंतु हे पण पूर्ण चुकीचं आहे. तर वादविवाद न करणे किंवा भांडण झगडा न करणे किंवा मौन करणे म्हणजे खरी शांती नव्हे. तर शांती म्हणजे आपण आपल्या मूळ आंतरिक अवस्थेमध्ये, मानसिक आपली मूळ अवस्था शांतिमय आहे या अवस्थेमध्ये सतत जात राहणे, ह्याला म्हणायचं शांतीचा गोड अनुभव करणे. आणि या गोड अनुभवामुळेच आपलं खरं स्वास्थ्य प्राप्त केलंय असं म्हणता येईल. आणि म्हणून जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते. आणि ती गोष्ट अशी की आपल्याला शांती जर हवी असेल तर काही जे काय दुःख देणारे घटक आहेत, जे दुःख देणारे घटक आहेत ते विसरणं महत्वाचं आहे. फक्त सुख देणारे घटकच आपल्याला पाहणं महत्वाचं आहे. सांगतात ना की एका रस्त्यावर एक कुत्रा झोपी गेलेला होता. तिथूनच एक छोटा मुलगा जात होता. त्यानं त्या कुत्र्याला थोडंसं हलवलं आणि विचारलं की हे कुत्र्या, एवढा मोठा रस्ता पसरलेला आहे आणि तू साईडला कुठंतरी झोपशील की नाही, तुझ्या रस्त्याच्या मध्येच कशाला झोपला आहेस? असं जेव्हा त्याला विचारलं त्यावेळी त्या कुत्र्यानं उत्तर दिलं की मी रस्त्याच्या मध्ये का झोपलेलो आहे, कारण मला सुख आणि दुःख कोण देत आहे हे पाहायचं आहे. जे या रस्त्याच्या मध्ये पडलेल्या कुत्र्यावर पाय देतील किंवा त्याला ओलांडून जातील किंवा त्याला मारतील ते दुःख देणारे आहेत, हे माझ्या लक्षात येत आहे. आणि जे मला पाहिल्यावर बाजून जातात ते सुख देणारे आहेत, हे माझ्या लक्षात यावं म्हणून मी इथं झोपलेलो आहे. मला हे पाहायचं आहे की सुख कोण देतं आणि दुःख कोण देतं. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की मला माझ्या जीवनरूपी रस्त्यावर चालायचं तर आहेच, परंतु ही चालत असताना मला प्रत्येक सुख देणारी गोष्ट जी आहे तीच करायची आहे. आणि जितकं मी हे करत राहीन तितकं जसं मेणबत्तीही जळत राहते आणि प्रकाश देत राहते मात्र ती झिजत राहते, आणि तशाच प्रकारे आपलं जीवन पण हे संपत जाणार. परंतु संपत जात असताना त्या संपणाऱ्या जीवनाबरोबर आपण खरोखर सर्वांना सुख किंवा प्रकाश देण्याचं कार्य जेवढं करत राहू त्या कर्मामुळे सुद्धा, म्हणजे त्या सत्य कर्मामुळे सुद्धा आपल्याला शांती मिळत राहील. आणि म्हणून या शांतीसाठी कधी कधी तरी असं एकांतामध्ये बसून आपल्या मूळ अवस्थेत जात चला, खरोखर मी एकदम शांत स्वरूप आहे, शांती हा माझा स्वधर्म आहे. मी मुळातच शांती देणाऱ्या तत्वामध्ये राहणारी आहे. जसे हे पाच तत्व सर्वांना शांती देत राहतात तसं मी प्राण मुळातच आकाशाच्या पार पलीकडं ब्रह्मतत्व हे सहावं तत्व की ज्या ठिकाणी पूर्ण शांतीचं वातावरण आहे आणि त्या शांतीमय वातावरणामध्ये राहणारी मी परम शांतीमय आत्मा आहे, प्राण आहे. म्हणून जिथून मी आलेली आहे ते ठिकाण सुद्धा शांतिमय आहे आणि मला सतत शांती देणारे ईश्वर पिता हे सुद्धा शांतीचे सागर आहे. असं सुंदर चिंतन, हे सुंदर विचार आपल्या मनामध्ये सतत एकांतामध्ये जाऊन चालवत राहा आणि आपल्या पूर्ण कर्मेंद्रियांना शीतल करत चला. एकदम रिलॅक्स स्वतःला करा आणि एकदम शांतीचा अनुभव करा. ओम शांती.